खड्याचा काटा सरकतो कधी कळत नाही बघता बघता, अचानकपणे ठसका लागतो न कळत जेवता जेवता। हॅलो हायफाय म्हणावे लागते घाई मध्ये असता असता, देखल्या देवा हात जोडतो न कळत जाता जाता। मनातल्या मनात हसू येते उलनचे लिखाण वाचता वाचता, डोळ्यामध्ये आसू भरती न कळत हसता हसता। भली मोठी जांभई येते बोर कविता ऐकता ऐकता, झोपेतून जाग अलगद येते पहाट पक्षी गाता गाता। क्षणात ऊन क्षणात पाऊस श्रावण मासी बघता बघता, ज्याचा तोही उरत नाही आठवडोही बुडता बुडता। देवाचे नाव मनोमन घ्यावे काम करता उठता बसता, ठाऊक नाही संपेल कधी जीवन आपले बोल बोलता, जीवन आपले बोल बोलता।